जय महाराज। संवत 1887 नाम महासुदी पुना में श्री संतराम महाराज श्रीए जीवित समाधि लीधी हती। ते समय योगी राजना ब्रह्मरंध्र माथी निकलेला तेज थी अगाउ तैयार करी राखेला घी भरेला दिवेट युक्त कोडिया माथी ज्योत प्रगट थई हती। त्यारबाद समाधि स्थान पर योगी राजनी यादगिरीमा तेमना पट्ट शिष्य श्री लक्ष्मणदास महाराजे गादी तथा पादुका स्थापन कर्या अने ज्योतने अखंड चालू राखी। पोते महाराज श्रीनी गादी तथा ज्योतनी सेवा पूजामां रह्या। आ कारणथी प्रतिवर्ष दर महामहिनानी महासुदी पूर्णिमाए मोटो मेळो भराय छे। अनेक नाना मोटा गामडाओमांथी भजन मंडळीओ आवे छे अने 24 कलाक सुधी भजन अने धून चाले छे। भारतीय संस्कृतिने जीवंत राखवा जन समाजनी आध्यात्मिक तृष्णाने संतोषवा छेल्ला 150 वर्षमां श्री संतराम मंदिरमां अनेरा उत्सवो उजवाय छे। आ उत्सवोमां देशभरमांथी त्यागी साधु संतो अने विद्वान पंडितो भाग लेवा आवे छे। ते बधा अनेक जुदा विषयो लई वेद गीता उपनिषद पुराण रामायण महाभारत अने भागवतनी पावनकारी ज्ञानगंगानुं पान गुजरातनी भाविक जनताने करावुं छे। आ उपरांत प्रतिदिन वहेली सवारना 3 वाग्याथी नित्यकर्म सत्संग गीता तथा रामायणनुं पठन अने आध्यात्मिक प्रवचनो चाल्या ज करे छे। एवा परम कृपाळु दीनदयाळ योगीराज श्री संतराम महाराजने सर्वे भक्तोना कोटि कोटि वंदन।
कस्तूरे तिलकम ललाट पटले वक्षस्थले कंठे चमो तावले
वे
ಕರ್ತಾಯ ಸುರ ಪ್ರಿಯ ಲಂಬೋದರಾಯ ಸರಳಾಯ ಲಕ್ಷ್ಮೀಕಾಂತಂ ಕಮಲನಂ ಯೋಗಿವಿರ್ಧಾನಕಮಂ ಲಕ್ಷ್ಮಣದಾಸ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ ಶ್ರೀ ಚತುರ್ದಾಸ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ ಶ್ರೀ ಜಯ ರಾಮದಾಸ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ ಶ್ರೀ
ಮಾಡಿ मंगललम ब्रह्मानंदम परसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम् एकम् नित्यम् विमलमचलम् सर्वदि साक्षिणम्
भावातीतम् त्रिगुणरहितम् सद्गुरु
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर
गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री
मन्नाथ श्री जगन्नाथो मद्गुरु श्री जगद्गुरु
महात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री
गुरुमूर्ति पूजामूलनं गुरुपदं
मन्त्रमूलनं गुरुर्वाक्यं मोक्षमूलनं गुरुकृपा
सप्तसागरपर्यन्तं तीर्थस्नानं फलनं सदा गुरुरेव जज सर्वं ब्रह्मवेष्टुः शिवानकम् आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधयुक्तम् श्रीमान् गुरुनित्यं
श्रीमान्
श्रीसन्त्राम प्रातः स्मरणं स्तोत्रम् नामानुसार गुणयुक्त सुचित वृत्तिं सिद्धस्वरूपमपरोक्ष सुखाभिलीनम् श्री संत राम गुरु मीशमहं नमामि सत्य स्वरूपमचलं करुणानिधानम् धैर्यादि सद्गुणयुतं शुभ शांत वृत्तिं
उच्यत प्रताप सहितं शरणं जनानां
श्री संत राम गुरु मीशमहं नमामि भक्तोपदेश निपुणं शुभ सुंदरास्यं चंद्र प्रभं सकल सज्जन माननीयम्
मोक्षोपयोगी वचनारचना विरामं
श्री संत राम गुरु मीशमहं नमामि यह पठेत् प्रातरुत्थाय सर्वपापै प्रमोच्यते संत राम 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 संत संत राम 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 संत राम राम संत राम 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 संत राम 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 संत संत राम 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 संत राम संत राम 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 संत राम संत राम 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 संत राम 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 संत राम 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 संत राम 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 संत राम संत राम 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 संत राम 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 संत
Santa Rosa.